नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्व जारी. कर्मयोगी सप्ताह राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. मतदार याद्या अनियमितता प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची महाविकास आघाडीची मागणी. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबन. आणि न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत भारत 125 धावांनी पिछाडीवर. आता सविस्तर बातम्या. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठानं यासंदर्भातल्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काल हे निर्देश दिले. या कायद्याच्या अंमलबजावणीत पर्सनल लॉ अर्थात वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट म्हटलं आहे. कर्मयोगी सप्ताह राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी 10:30 या सप्ताहाचं उद्घाटन होणार आहे. या सप्ताहात प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कार्ययोग्यतेनुसार तज्ञांच्या वेबिनारच्या माध्यमातून कामकाजाचं किमान 4.5 तासांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कर्मचाऱ्याला आपल्या कामाचा तसंच सार्वजनिक सेवेचा दर्जा उंचावणं या प्रशिक्षणामुळे सुलभ होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मित्रपक्षांकडून मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या आणि इतर विषयांमध्ये निवडणूक आयोगानं लक्ष घालावं तसंच मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी या नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्याकडे केली आहे. या मागणीचं पत्र आघाडीनं काल सादर केलं. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकार विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. आचारसंहिता लागल्यानंतरही सरकारनं शासकीय संकेतस्थळावर एका दिवसात 259 शासन निर्णय प्रसिद्ध केले तसंच 27 महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी असं पत्र दानवे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केलं आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचं पत्र काल जारी केलं. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेत आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं तटकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे. एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर नांदेड इथून निवडणूक लढवणार असल्याचं सय्यद इम्तियाज यांनी सांगितलं. मतदार यादीत नाव नोंदणी करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. नागरिकांनी आपलं नाव तपासून पाहावं आणि ज्यांचं मतदार यादीत नाव नाही त्यांनी ते नोंदवावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केलं आहे.
ज्यांचं कोणाचं नाव मतदार यादीत दाखल करायचं राहिलं असेल त्यांनी शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर 2024 फेरपर्यंत अर्ज सादर करावेत, जेणेकरून निवडणूक यंत्रणेला त्याची छाननी करणं आणि त्याच्या पात्रतेविषयी निर्णय घेणं शक्य होईल. आणि त्यानंतर पात्र अर्जदार मतदार यादीत आल्यानंतर त्यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येईल.
युवकांनी स्वतः मतदानाचं महत्व ओळखून इतरांनाही मतदानाचं महत्व सांगावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. ते काल देवगिरी महाविद्यालयात युवा संवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा आणि गीतं सादर केली. नांदेड इथं काल नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांनी युवकांशी संवाद साधला. निवडणुकीदरम्यान विविध राजकीय पक्ष तसंच उमेदवारांकडून प्रचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे दर निश्चित करण्याकरता लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षामार्फत तयार करण्यात आलेल्या दरपत्रकाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात विविध ठिकाणच्या 25,000 जाहिराती काढण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कक्षातर्फे ही माहिती देण्यात आली. बीड जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी इथले 96 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचं पाठक यांनी सांगितलं. ते म्हणाले,
संवेदनशील मतदान केंद्र जे आहेत ते निश्चित करण्यात येतील आणि तिथे आवश्यक सूचना ज्याच्यामध्ये छायाचित्रीकरण करण्यात येईल आणि अतिरिक्त अर्धसैनिक बलांची नियुक्ती करण्यात येईल. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या भेटी यांचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचं परिगणन केलेलं आहे असे 96 मतदान केंद्र आहेत. ज्याच्यामध्ये वाढ होऊ शकेल या मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिकली नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर 88 गुन्हे दाखल केले. त्यापैकी 80 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार शहरात भेटवस्तू वाटप प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इसमाचा नागरिकांना भेटवस्तू वाटप करतानाचं छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झालं होतं. याबाबत भरारी पथकाद्वारे पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ संस्कृत तज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गाडगीळ यांनी शारदा ज्ञानपीठाची स्थापना केली तसंच संस्कृत वाङ्मय आणि भारतीय संस्कृतीवर मोठं संशोधन आणि विपुल लेखन केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. क्रिकेट. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू इथं सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत भारत 125 धावांनी पिछाडीवर आहे. काल न्यूझीलंड संघानं सर्व बाद 402 धावा केल्या. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात 3 बाद 231 धावा झाल्या होत्या. यशस्वी जयस्वाल 35, विराट कोहली 70 आणि रोहित शर्मा 52 धावांवर बाद झाले तर सरफराज खान 70 धावांवर खेळत आहे. डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पीव्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या खेळाडूनं सिंधूचा 21-13, 16-21, 21-9 असा पराभव केला. परभणी इथं आजपासून ते 21 ऑक्टोबर दरम्यान 14 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंनी या स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलं आहे. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोगी सेवाभावी संस्थेचं कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ज्ञानतीर्थ 2024 आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ मनोहर चास्कर, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात विद्यापीठ परिक्षेत्रातल्या महाविद्यालयांचे 1500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ सहायक मई बळीराम खांडेकर आणि अंगणवाडी सेविका सोनाली संदीप कदम या दोन महिला कर्मचाऱ्यांना काल 10,000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगे हात पकडलं. अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्तीपत्रावर वरिष्ठांची स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. त्यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी प्रकल्पानं काल 60 वर्षात पदार्पण केलं. 18 ऑक्टोबर 1965 रोजी तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं तर 1976 तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याचं लोकार्पण केलं. यानिमित्तानं जायकवाडी पाटबंधारा विभागानं काल नाथसागर जलाशयाचं जलपूजन तसंच कोनशिलेला माल्यार्पण केलं. दरम्यान यंदा नाथसागर 100% भरल्यानं सध्या धरणाच्या 10 दरवाजांमधून 5,240 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्व जारी. मतदार याद्या अनियमितता प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची महाविकास आघाडीची मागणी. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.